देवाजीने आज खरी हाक माझी ऐकली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। चांदण्यांची फुले सांगू किती म्हणून वेचली, काट्यांची ही गुलाबाच्या फुले जणू जाहली। तृप्ती माझ्या संसाराची आज खरी जाहली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। सुखाची विरास माझ्या अंकी जणू उतरली, रामकृष्ण जोडी जणू अवनी अवतरली। वैद्यराज कृपे मुळे देव भेट जाहली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। तुमच्या मुळे राजसानो सृष्टी माझी बदलली, दृष्ट तुमची काढण्याला सृष्टी चालू लाईली। स्वागताला तुमच्या सारी सजनी सिद्ध जाहली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। कृष्ण देव रायाची ही मुरली जणू ऐकली, द्रौपदीची थाळी माझ्या हाती आज गवसली। नाती गोती सारी माझ्या मदतीला धावली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। माय माझ्या माऊलीची स्वप्नी मला भेटली, अमृताची वेल तिने तुमच्यासाठी धाडली। याद तिची येई मजला आज पावलो पावली, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली। देवाजी ही आला घरी बाळ रूप घेऊनी, कौतुकाने पाहते मी त्याला डोळे भरुनी। एक समयी सूर्यचंद्र उदय माझ्या सदनी, सोनल्यान तुमच्या मुळे धन्य मी ही माऊली।